नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां की 50 वर्सां आदी आणीबाणी लादून भारतीय लोकशायेचो गळो दापपाचो एक नापाक प्रयत्न केल्लो. आयज संविधान हत्ये निमतान एका सोशल मिडिया पोस्टांत सिंग हांणी म्हळें की लोक अजूनय भारतीय लोकशायेतलो सगळ्यांत काळो अध्याय म्हूण याद करतात. ज्या पद्दतीन देशार आणीबाणी लादली ती सत्तेच्या गैरवापराचे आनी हुकुमशायीचे एक ज्वलंत उदाहरण आसा. भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांणी म्हळां की काँग्रेस पक्षाची 50 वर्सां आदी आणीबाणी लागू करपा फाटली आशिल्ली हुकुमशाही मानसिकता अजूनय कायम आसा. सोशल मिडिया पोस्टांत नड्डा हांणी दावो केला की काँग्रेस शासित राज्यांत कायदो आनी सुव्यवस्थेची परिस्थिती आणीबाणीत आशिल्ली तशीच उरल्या, जातून मतभेदांचे दमन, धार्मिक तुष्टीकरण आनी सत्तेचो अहंकार दिसून येता.
25 जून 1975 की आधी रात को तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी ने आंतरिक अशांति का बहाना बनाकर भारत पर आपातकाल थोप दिया था और देश के संविधान की हत्या कर दी थी. 50 वर्ष बाद भी कांग्रेस उसी मानसिकता के साथ जी रही है. उसकी नीयत आज भी वैसी ही तानाशाही वाली है.
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लाक अंतराळात घेवन वचपी ऑक्सियम 4 मिशन आयज अमेरिकेतल्या फ्लॉरिडा हांगा कॅनडी स्पेस सेंटराच्यान प्रक्षेपीत केले. कंपनीच्या फॅल्कन 9 रॉकेटा वयल्यान स्पेस एक्सच्या नवीन ड्रॅगन अंतराळातल्यान हो पंगड आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवास करता. या मोहिमेचे फुडारपण अमेरिकेची कमांडर पॅगी विट्सन तर भारतीय हवाई दळाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मिशन पायलट म्हण आसात, आनी हंगेरियन अंतराळवीर टिबोर कापू आनी पोलिश अंतराळवीर स्लावोस उझनान्स्की विस्न्युस्की हे मिशन तज्ञ आसात. 1984 सोवियत मोहिमेचो भाग म्हूण विंग कमांडर राकेश शर्मा हांणी अंतराळ प्रवास केल्या उपरांत 4 दशकां उपरांत कॅप्टन शुक्ला हे अंतराळांत वचपी दुसरे भारतीय अंतराळवीर आसात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां की गट कॅप्टन शुभांशु शुक्ला हांणी भारता खातीर अंतराळांत एक नवीन मैलाचो फातर घाला, ताका लागून पुराय देश भारतीयांच्या नखेत्रांच्या प्रवासा बद्दल उत्साहित आनी अभिमानित आसा. केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी गट कॅप्टन शुभांशु शुक्ला हांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेचेर गेल्ल्या बद्दल अभिनंदन केला. सोशल मिडिया पोस्टांत डॉ सिंग हांणी म्हळें की गट कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेर वचपी पयले भारतीय अंतराळवीर आसात, आनी हो खरोच भारता खातीर अभिमानाचो खीण आसा. मंत्र्यांनी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला सरकारान सुरू केल्ल्या सुदारणा उपरांत भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रोच्या वाडट्या जागतीक सहकार्याक लागून भारत अवकाश संशोधनात आघाडीचो देश जाला.
Is no longer a follower, it is actually an equal partner. And let me also put it on record that Shubhanshu Shukla, the Indian member of the crew, is going to be the most crucial component of this entire mission, which is going to last about 2 weeks or so, because he is the pilot and he is going to perform 7 exclusive experiments which have been designed by India, which have been the kits have been provided by India.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्ताराचो निर्णय सरकारान 3,626 कोटी रुपया खर्चाचो अदमास घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाला केंद्रीय मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णयांची माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळें की
जो 3 बड़े फैसले लिए गए, सबसे पहले पुणे मेट्रो का एक्सटेंशन 3,626 करोड़ रुपीस के एक्सटेंशन से पुणे मेट्रो लाइन 2. सेकेंड, झारिया जो अंडरग्राउंड फायर और लैंड के सब्सिस्टेंस के कारण जो दिक्कत आती है उसका एक रिवाइज्ड मास्टर प्लान आज अप्रूव हुआ 5,940 करोड़ रुपीस से. और तीसरा, इंटरनेशनल पोटेटो सेंटर उसका रीजनल सेंटर आगरा उत्तर प्रदेश में 111 करोड़ रुपए के लागत से अप्रूव हुआ.
हॉकी इंडिया मास्टर्स कपाची पहिली आनी दुसरी उपांत्य फेरी आयज चेन्नईत जातली. पहिले मॅचीत तमिळनाडू आड चंदीगड आनी दुसऱ्या मॅचीत ओडिशा महाराष्ट्र आड खेळटले. दर्यादेग कर्नाटक, गुजरात, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आनी अस्तंत उत्तर प्रदेशांत आयज व्हड ते खूप दडकांनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत गुजरात, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, अंदमान आनी निकोबार जुवे, मध्य प्रदेश, विदर्भात हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास काडला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.